संतांच्या दिव्य कला मेळाव्याला पुण्यात सुरुवात ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ आकाशवाणीच्या मन की बात मधून पंतप्रधान साधणार जनतेशी संवाद आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान आता सविस्तर बातम्या विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात दिव्यांगांचं मोठं योगदान असणार आहे त्यामुळे दिव्यांगांना सहानुभूती नव्हे तर प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी काल पुण्यात केलं केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर दिव्यकला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे याचं उद्घाटन डॉ वीरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर उपस्थित होते दिव्यांग उद्योजकांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी समाजानं पुढाकार घेतला पाहिजे दिव्यकला मेळावे दिव्यांगांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आवश्यक असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन आपल्या भाषणात म्हणाले या मेळाव्यात दिव्यांग कलाकार आणि उद्योजक आपल्या वस्तू आणि सेवांसह सहभागी झाले आहेत हा मेळावा 6 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे यात शेवटच्या दिवशी दिव्यशक्ती कार्यक्रम होणार आहे आपल्या वडीलधाऱ्या मंडळींच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्याची जबाबदारी आपलीच आहे याच भावनेतून आपण राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्षांवरील ज्येष्ठांसाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ई संदेशाद्वारे सांगितलं काल त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय ई शुभारंभ पार पडला यावेळी कोल्हापूर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हिरवा झेंडा दाखवून पहिली विशेष रेल्वे गाडी रवाना केली 800 तीर्थयात्री दर्शनासाठी या विशेष गाडीनं मार्गस्थ झाले या योजनेचा शुभारंभ कोल्हापूरमधून होत असल्याचा आणि ही विशेष गाडी अयोध्येसाठी रवाना होत असल्याचा मनापासून आनंद होत आहे असं मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले या तीर्थयात्रेत सहभागी होणाऱ्या सर्व ज्येष्ठांचे त्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या भारतातील 73 आणि राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा या योजनेमध्ये समावेश आहे राज्यात आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगाचं पथक 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहे या तयारीचा आढावा घेतल्यानंतर या पथकानं काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचं यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं शहरी भागातल्या जवळपास 100% आणि ग्रामीण भागातल्या 50% मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सुविधा दिली जाणार आहे जनतेनं उत्साहानं या मतदानाच्या उत्सवात सहभागी व्हावं असं ते म्हणाले 19 लाखांहून अधिक नवमतदार नोंदणी झाल्याचं आणि महिलांचा टक्का वाढल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे सकाळी 11 वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा 114 भाग आहे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून आणि दूरदर्शन वाहिनीवरून प्रसारित होईल newsonair.gov.in हे संकेतस्थळ तसंच newsonair या मोबाईल ऍपवर देखील हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल आकाशवाणी आणि दूरदर्शनचे युट्यूब चॅनेल्स पंतप्रधान कार्यालय तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण केलं जाणार आहे या प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे
हात भार लागेल सावरेल महिलांना मुख्यमंत्री माझी नारकी बहीण योजना
महिला या प्रगतीच्या वटवृक्षाची मूळ आहेत अनेक पिढ्यांनी संस्कार रुजवलेली ही मुळे सशक्त आणि मजबूत करण्याच्या निर्धारातून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात राज्य शासन दरमहा 1500 रुपये जमा करीत आहे
माता भगिनींचा सन्मान उंचावेल महाराष्ट्राची शान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन
आई चल मी निघते आणि क्लास झाला की तिथूनच शाळेत जाणार आहे
मागल्या महिन्यापासून तुझी क्लासची फी भरली नाही आणि या महिन्यात बी शक्य होईल असं वाटत बी नाही
आता माझ्या फीची काळजी नको करूस, कारण आपल्या महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। वय वर्ष 21 ते 65 मधील महाराष्ट्रातील अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक समृद्धीसाठी दरमहा 1500 रुपये म्हणजेच वर्षाला रुपये 18,000 मिळणार।
म्हणजे मला बी मिळतील बाई?
हो, आपल्याला शासनाच्या रूपाने दिवस पावलं म्हणायचा।
महाराष्ट्र राज्य महिला मुलींना सन्मान देणारं, सन्मान वाढवणारं राज्य। आर्थिक मदतीसोबत त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प आहे। योजनेचा लाभ मिळण्याकरता लाभार्थी महिलेचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे।
माझी वसुंधरा अभियानाच्या चौथ्या टप्प्यांतर्गत जिल्हा परिषद सांगलीचा राज्यात प्रथम क्रमांक आला असून जिल्हा परिषद सांगली अंतर्गत 16 ग्रामपंचायतींना 9,20,00,000 पुरस्कार मिळाले आहेत। या यशाबद्दल आकाशवाणीशी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या,
ही खरोखरच गौरवास्पद आणि एक अभिमानाची गोष्ट सांगली जिल्ह्यासाठी आहे, कारण पर्यावरणाप्रती असणारी एक आपुलकी सगळ्यांमध्ये दिसून येते। या अभियानामध्ये देखील यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे इतर उपक्रम हाती घेतो, जसे की प्लास्टिक निर्मूलनासाठी देखील ग्रामपंचायती दर 15 दिवसांनी एक दिवस ठरलेला आहे शुक्रवारचा, त्या दिवशी 2 तास श्रमदान करतात आणि प्लास्टिक कलेक्शन गोळा करतात, तसेच प्लास्टिकचा वापर कमी व्हावा यासाठी देखील प्रचार प्रसिद्धी करतात। त्याचप्रमाणे चला सावली पेरवा या अंतर्गत शिक्षण विभागाच्या मदतीने आपण मुलांवरती बीजारोपणाचे आणि वृक्ष संवर्धनाचे संस्कार व्हावेत असाही एक उपक्रम घेतला आहे। त्या अशा वेगळ्या उपक्रमांची देखील नोंद आपण या अभियानामध्ये केली होती आणि त्याची देखील दखल घेतल्यामुळे गुणांकनात वाढ झालेली दिसून येते।
राज्यात मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या पावसामुळे 12 जिल्ह्यांमध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। सोयाबीन, कांदा, भाजीपाला, मका, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग या पिकांना फटका बसला आहे। अतिवृष्टीमुळे 12 जिल्ह्यांमधील 33,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे असा प्राथमिक अंदाज पुणे कृषी आयुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे। सर्वाधिक 8,000 हेक्टरवरील नुकसान एकट्या बीड जिल्ह्यामध्ये झालं आहे। अतिवृष्टीमुळे राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 114 मंडळांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे। उडीद मूग पिकाची काढणी झाली असून उघडीप मिळाल्यानंतर उत्पादन हाती येणार आहे, मात्र पावसाची हजेरी कायम असल्यानं शेतकऱ्यांनी अद्याप मळणी केलेली नाही। बाजरी पीक देखील अंतिम टप्प्यात असून पाऊस कायम राहिल्यास बाजरीचंही नुकसान होण्याची भीती आहे। कापूस पिकाला हा पाऊस दिलासादायक असून यामुळे उत्पादनात वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, भारतीय लोककला अभ्यास संशोधन आणि कल्याण केंद्र तसंच भाषा आणि साहित्य प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री डॉ प्रभाकर मांडे यांच्या साहित्यावर 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन चिंचवड इथं करण्यात आलं आहे। चर्चासत्रात पहिल्या दिवशी डॉ मांडे लिखित मौखिक परंपरा लोकरंगभूमी या पुस्तकांवर परिसंवाद झाले, तर आज दुसऱ्या दिवशी लोककला, भारतीय संस्कृती, भारतीय शिक्षण परंपरा आदी विषयांवरील साहित्यावर आधारित परिसंवाद होणार आहेत। लोकसाहित्य क्षेत्रातील अनेक विद्वान इथं उपस्थित असून अभ्यास क्षेत्राची सखोल चर्चा होणार आहे। नागपुरातील ऑक्सिजन बर्ड पार्कच्या माध्यमातून नागरिकांना परिसंस्था आणि पर्यावरणाचं महत्व कळेल अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपूरजवळ जामठा इथल्या ऑक्सिजन बर्ड पार्क म्हणजेच अमृत महोत्सव उद्यानाचं उद्घाटन करताना व्यक्त केली। पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची सोय उपलब्ध व्हावी आणि स्थानिक नागरिक तसंच पर्यटकांसाठी देखील दिलासा देणारं नैसर्गिक ठिकाण उपलब्ध होईल अशा रीतीनं 8 हेक्टरमध्ये हे उद्यान विकसित केलं आहे। महिलांनी मनानं खंबीर झालं तर सगळे मदतीला येतात असा सल्ला एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ उज्ज्वला चक्रदेव यांनी नवी मुंबईत सानपाडा इथं आयोजित महिला साहित्यिक संमेलनात काल दिला। यावेळी लेखिका स्वाती काळे, छत्रपती शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण संघटन मंत्री नितीन केळकर आदी मान्यवर उपस्थित होते। कथाकथन, माझा आवडता लेखक, माझे कादंबरी लेखन, वृंदा टिळक यांचं व्याख्यान तसंच कविता सादरीकरण असे अनेक कार्यक्रम या संमेलनात सादर झाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमध्ये काल पालकमंत्री राज्य मानांकन कॅरम स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये पुरुष गटामध्ये 148 तर महिला गटामध्ये 32 खेळाडू खेळत आहेत. विश्वविजेता संदीप दिवे, योगेश परदेशी, माजी विश्वविजेता प्रशांत मोरे, आशिया कप विजेता महम्मद घुफरान हे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पुरुष गटात पुण्याच्या अनिल मुंढे याला तर महिला गटात मुंबईच्या काजल कुमारी हिला पहिलं मानांकन देण्यात आलं आहे. 30 सप्टेंबरला या स्पर्धेची सांगता होणार आहे. कानपूर क्रिकेट कसोटीत काल दुसऱ्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. हवामान. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दिव्यांग कलाकार आणि उद्योजकांच्या दिव्य कला मेळाव्याला पुण्यात सुरुवात. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. आकाशवाणीच्या मन की बात मधून पंतप्रधान साधणार जनतेशी संवाद. आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.